नमस्कार सर, परांजपे बिल्डर्स कडून बोलतोय. परांजपे बिल्डर्स कडून बोलतोय सर मी. सर तुम्ही आपले त्या ब्रिज साईडला व्हिजिट केलं ना सर? हा, 1 BHK नाही सर. आता अभिरुचीला पण 1 BHK अवेलेबल नाहीत सर. ओके सर, अभिरुचीला 3 BHK अवेलेबल आहेत सर. एक मिनिट सर, मी चेक करतो. सर अभिरुची मधुकोशला नाहीत सर, अभिरुचीला आहेत. हो सर, बघा तिकडे दोन टाईपचे 3 BHK, एक 970 स्क्वेअर फीट वाला आहे आणि 1000 स्क्वेअर फीट वाला आहे. हो फ्लोअर म्हणजे किती फ्लोअरला फेड वगैरे आहे हे सांगता का सर? नाही सर, ते मला हायड्रोजन असेल सर, त्याची माहिती आमच्याकडे नसते सर. हो सॉरी, हो हो नाही नाही सर, न्यू प्रॉपर्टी सर, ती 25 एकर टाउनशिप होती सर तिकडे, ती अभिरुची परिसर सर. तुम्हाला ते पारे कंपनीचा पॉवर माहिती ना सर, तिकडच आहे ते. नाही नाही सर, बघा आपण इथून जातो आपलं सिंहगड. नाही नाही, त्या मार्गावर नाही सर, ते तुम्हाला नवले कॉलेजचं बॅक गेट माहिती सर, रोड सर तो सर पारे कंपनीचा असून सर त्या रोडवरच आहे सर. नाही सर, तिकडं नाही सर, तिकडे 2 BHK फक्त आता सिल. तुम्ही व्हिजिट कधी करणार सर मग अभिरुचीला? अभिरुचीला कधी व्हिजिट करणार सर म्हटलं, साईट व्हिजिट सर? मी तुम्हाला शनिवारी मॉर्निंगला कॉल करतो. चालेल, धन्यवाद सर तुमचा वेळ दिल्याबद्दल. अजून काही तुम्हाला मदत करू शकतो सर, काही माहिती देऊ शकतो? सर बघा, तुम्हाला जे 2 3 BHK ना सर, 970 स्क्वेअर फीट वाल्याची किंमत सर तुम्हाला 85 लाख रुपये, आणि जो 1080 स्क्वेअर फीट वाला आहे सर त्याची किंमत तुम्हाला 87 लाख रुपये, आणि 970 स्क्वेअर फीट वाल्याचं पोझिशन तुम्हाला 2021 मध्ये भेटेल सर, डिसेंबर मध्ये. आणि जो 1080 वाला आहे सर त्याचं पोझिशन तुम्हाला 2000 म्हणजे या वर्षी भेटेल सर, डिसेंबर मध्ये. हो सर, ठीक आहे सर, धन्यवाद सर तुमचा वेळ बद्दल.